बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, सामाजिक विकास म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कल्याण सुधारणे, जेणेकरून ते त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचू शकतील. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.